सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलत आहे?
विदुला बोलते
आहे. विदुला, संग्राम बोलतोय.
हॅलो, गुड मॉर्निंग संग्राम, कसा आहेस तू?
मी मस्त आहे. काय चाललंय?
आता जस्ट ऑफिसला पोहोचले. बोल ना.
नया है यह
युनिफॉर्म.
अगं, तू मेसेज केला होतास मला facebook.com/rjsangram रेड एफ एम या माझ्या पेजवर.
हो, ते पुढे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं काही कळलं नाही.
हो, पण कशासाठी केला होतास ते तर सांग पुणेकरांना.
ओके, युनिफॉर्म म्हणजे ते युनिफॉर्म आपण करतोय ना, म्हणजे ती ऍक्टिव्हिटी करतोय ना रेड एफ एम, त्यासाठी.
हे सगळं कन्फ्युज करतेस तू. आपण काय करतोय, गरीब मुलांकडे गणवेश किंवा युनिफॉर्म नसतो, जुना कुठला तरी घालावा लागतो. कदाचित कधी कधी मुलं शाळा सोडतात या कारणासाठी की मला नाही, बाकीची मुलं हसतात मला, माझ्याकडे चांगला युनिफॉर्म नाहीये. म्हणून आपण हे छोटंसं डोनेशन करू शकतो का? साधं सोपं एवढं मी पुणेकरांना विचारलंय. तुझ्यासारख्या असंख्य लोकांनी, दिलदार लोकांनी मला मेसेजेस केलेले आहेत. तू एक युनिफॉर्म डोनेट करतेस 300 रुपयाचा?
हो.
वंडरफुल. का करतेस तू?
एक सामाजिक देणं वाटतंय म्हणून.
का वाटतं तुला असं? पण
का वाटतं, म्हणजे आजूबाजूला आपण बघतो ज्या जे म्हणजे ज्यांना गरज आहे आणि आपण त्यांना देऊ शकतो. कधी कधी आपल्याला मीडियम सापडत नाही, तर रेड एफ एम एक मीडियम दिलंय, त्यामुळे करते.
तुझ्या बालपणाबद्दल सांग मला, तुझं लहानपण कुठे गेलं ग?
मी पुण्याचीच आहे.
कुठली शाळा?
अहिल्यादेवीची. हो, टिपिकल पुणेकर आहे मी.
अहिल्यादेवीमध्ये काय गरीब मुलं होती का तुझ्या क्लासमध्ये?
एक दोन होत्या माझ्या मुली क्लासमध्ये. मग त्यावेळी शाळेच्या पण फॅसिलिटीज असायच्या, त्या सवलत मिळायची त्यांना फीज मध्ये, किंवा आधीच्या बाळाच्या मुली ज्या डोनेट करायचा ना गणवेश, तर त्यांना मिळायचं.
अच्छा, आणि तुझं काय, तुझी मुलं वगैरे लग्न वगैरे झालंय का?
अरे बापरे, लग्न झालंय. मला एक मुलगा आहे 7.5-8 वर्षाचा.
अरे बापरे, काय लग्न म्हटलं की अरे बापरे लग्न झालं माझं. अरे बापरे, संग्राम तू विचारलंस म्हणून मला रिअलाइज झालं, आतापर्यंत कळलंच नव्हतं लग्न झालं.
अरे मला वाटलंच नव्हतं तू कधी फोन करशील मला. खूप भारी वाटतंय.
थँक्यू. नाही, मला खूप भारी वाटतंय ग, तुमच्यासारखी दिलदार लोक मला भेटली. आणि माझं ऍक्च्युअली नाही, पण इतर शहरांचं पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. तो बदलणार आता या कॅम्पेन नंतर, या सगळ्या आपल्या उपक्रमानंतर.
ओके, संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो.